This is a seminar from National Expositors Conference 2013.
धरायची म्हणून ख्रिस्ती आशा धरत नाही आपण, तर एका प्रेषिताला ढॅश करायला भाग पडते. तर पहिल्या अध्यायामध्ये तिसऱ्या वचनात पाऊल म्हणतो, आपल्या देव पित्यासमोर तुमच्या विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळं धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. त्या अगोदर वचन 2 मध्ये तो म्हणतो, आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करता सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती करतो. तर ते उत्तर असं आहे की ख्रिस्ती आशा यांच्यामध्ये मिळालेली आहे. थेसलनिकराच्या मंडळीमध्ये एक नव्या आशा आलेली आहे की ख्रिस्ताच्या पुण्या येण्याबद्दल. तर ते ऐकून हा प्रेषित पाऊल देवाची उपकार स्तुती करतो. म्हणजे ह्या प्रेषितांना आनंद झाला आणि प्रेषितांना उपकार स्तुती करायला भाग पाडते. कारण दुसऱ्या वचनात लिहिलेलं आहे की ह्या आशेमुळं जेव्हा आम्ही ऐकलं तुमच्या आशेचा धीर, तेव्हा आम्ही देवाची उपकार स्तुती करतो. इथं लिहिलेलं आहे, खऱ्या निवडलेल्या लोकांची ती ढॅश आहे. पहिले थेसल दहा तिथं लिहिले, आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळालात हे ते आपण होऊनच आमच्याविषयी सांगतात. तर ही इथं काय आहे की खऱ्या निवडलेल्या लोकांची ती ओळख आहे. हा 9 आणि 10 दोन्ही वाचायची. कारण तो म्हणतो की तुम्ही पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास आणि तुम्ही सगळ्या मूर्त्या सोडून जिवंत देवाची, म्हणजे खऱ्या विश्वासणाऱ्यांची ती ओळख आहे की ते येशूची वाट पाहतात. कारण 4 वचनामध्ये तो म्हटला की देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊकच आहे. तर पाऊल म्हणत आहे की तुम्ही खरे निवडलेले ख्रिस्ती विश्वासणारे आहात, खरं कार्य तुमच्यामध्ये झालं हे कशाहून, तर तुम्ही प्रभूच्या येण्याची 9 आणि 10 वचन स्वर्गातून येण्याची वाट पाहत आहात. आणि मग हे दुसरी जी ब्लँक आहे, ख्रिस्ती आशेचा ढॅश विश्वासणाऱ्यांचे जीवन पृथ्वीवरच बदलत असते. आणि ते मी इथं दिलेलं होतं, तिसऱ्या वचनामध्ये आशेमुळं धरलेला धीर. आणि मला इथं म्हणायचं होतं की ख्रिस्ती आशेचा प्रभाव विश्वासणाऱ्यांचे जीवन पृथ्वीवरच बदलत असते. म्हणजे त्या आशेचा प्रभाव आपल्याला आत्ताच बदलत असतो. मग हे इथं प्रश्न होता की ख्रिस्ती आशा कशावर आधारित आहे. पहिले तेसल 1:10 तर इथं लिहिलंय, आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, इथं लिहिलेलं आहे त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे. तर त्या पुत्राला मेलेल्यातून उठविले म्हणूनच आपल्याला आशा आहे. जर का पुत्र उठला नसता तर मग त्याच्यामध्ये आपणही उठलो नसतो, पण आपण त्याच्यामध्ये आहोत विश्वासणारे. तर ख्रिस्ती आशा प्रभू येशूच्या उठण्यावर किंवा पुनरुत्थानावर. स्थानावर आधारित आहे. हे तुम्हाला मिळालं असेल ना फाईल? नाही. मग भाग दुसऱ्यामध्ये एक प्रश्न होता, प्रभूच्या पुन्हा येण्याची आणि प्रभूच्या सेवेचा काय संबंध आहे? तर हे काल आपण सेवेबद्दल पाहिलं ना, तर पहिले थेसल 2:19-20 पाऊल सेवेबद्दल बोलत आहे आणि मग 19:20 मध्ये तो म्हणतो, कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुगुट काय आहे? आपला प्रभू येशू ह्याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना, कारण तुम्ही आमचा गौरव व आमचे आनंद आहात. तर पाऊल इथं परत म्हणतोय की आम्ही सेवा केली आणि प्रभू येशू येईल तेव्हा आमचा मुगुट आणि आमचं गौरव काय आहे? तर तुम्हीच आहात ना. तर इथं आपल्याला एक नातेसंबंध दिसतं की ख्रिस्ती सेवा जे लोक मिनिस्ट्री करतात आणि हे आशा पण निगडीत आहे, कारण ह्या सेवक लोकांना ही आशा आहे की जर का त्यांचे लोक शेवटपर्यंत टिकून राहिले म्हणजे ते खरे विश्वासणारे आणि येशू येईल तेव्हा ते त्यांचा अभिमान आहेत देवासमोर की येशू तू आम्हाला वापरलंस आणि हे खरे परिवर्तित लोक आहेत आणि तू आलेला आहेस, आता ही तुझी वधू तुझ्या हातात आम्ही सोपवतो. तर ते इथं आपण म्हणू शकतो की काय संबंध आहे, तर विश्वासणारे टिकून राहिल्यास ख्रिस्तासमोर सेवकांचा अभिमान आहे. माझं आत्ताच नुकतंच मराठी मी चालू केलेलं आहे 1-2 वर्षापूर्वी, नाही तर माझं इंग्लिश चर्च मध्ये असेल. तर पुढचं काय आहे, प्रभूच्या पुन्हा येण्याचा आणि आपल्या आंतरिक आध्यात्मिक जीवनाचा काय संबंध आहे? पहिले थेसल 2:13, प्रभूच्या पुन्हा येण्याचा आणि आपल्या आंतरिक आध्यात्मिक जीवनाचा काय संबंध आहे? पहिले थेसल 2:13. या कारणामुळे आम्ही देवाची निरंतर उपकार स्तुती ह्यामुळे करतो की तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते असेच आहे, हे तुम्हा विश्वासणाऱ्यात कार्य करत आहे. सॉरी, मला वाटतं 3:13 असेल, हा 3:13 आहे, सॉरी. तर आध्यात्मिक जीवनाचा आणि आशेचा काय संबंध आहे? तर पाऊल त्यांच्यासाठी प्रार्थना करतो इथं, आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे तशीच प्रभू तुमची प्रीती एकमेकावर सर्वावर वाढवून विपुल करो. मग 13 वचन, ह्यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतकरण देव आपला पिता ह्यांच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. तर मग प्रभू येशूची आशा आणि पवित्र आपण त्या दिवशी असणं ह्याच्या संगती पण संबंध आहे. आज तिकडं वाचण्यात आलं पहिले योहान याचा 3 अध्याय, तर आध्यात्मिक जीवनाचा आणि आशेचा काय संबंध आहे? तर पहिले योहान याचा 3 अध्याय आणि 1 वचन काही मी वाचतो, आपल्या देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोच, यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनो, आपण आता देवाचे मुलं आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. आता आपण त्याच्यासारखे होऊ म्हणजे आपण पण देव होऊ का काय?
हा,
पारितोषिक अधिकार आता आपल्या पारितोषिकामध्ये ते पण आहे आशेमध्ये की प्रत्येक जो विश्वासू राहिलाय. आता त्या नाण्यांची गोष्ट येशूने सांगितली की एकाला 10 दिले होते, एकाला 5, एकाला 2 किंवा 1 दिलं होतं. तर त्यांनी जे काही सोपवलं होतं त्याचं कारभारी पण विश्वासूपणे पार पाडलं. आणि म्हणून जेव्हा येशू तेव्हा तो मालक परत आला, त्याने ज्याला 5 दिले होते त्याला 10 शहरांचा अधिकार दिला. तर तिथं येशू आपल्याला सांगत आहे की इथं विश्वासू राहिल्यावर तिथं आपल्याला अजून कारभारी पण आणि अजून जबाबदारी मिळणार, अजून सेवेचं आशीर्वाद मिळणार. तर होय, पाऊल पण म्हणतोय की आपण विश्वासणारे जे आहेत जेव्हा येशू येईल तेव्हा त्याच्या संगती राज्य करणार आणि देवदूतांचा न्याय करणार असं देतो पहिले करिंथमध्ये. पण इथं ह्या पहिल्या युवान ह्या संदर्भामध्ये आपण त्याच्यासारखे होऊ, म्हणजे आता योहान आणि पेत्र त्यांनी पुनरुत्थित प्रभू पाहिलेला आहे आणि त्याच्यासारखे गौरवी शरीर आपलं असणार आहे. आणि इथं आपण अपरिपूर्ण आहोत, आपल्या आराधनेमध्ये आपण थकून जातो कधी, मन भटकतं. तर तिथं आपण परिपूर्ण रीतीने आराधना करणार. इथं आपले जो पापी देह आहे, कधी कधी आपल्याला वाटतं नाही की आपण इरिटेट व्हावं किंवा चिडावं, पण कधी कधी आपण थकलेलो असतो, आजारी असतो. आणि मग काय होतं की इतकं दोघांमध्ये रिलेशन आहे या देहामध्ये आणि आत्म्यामध्ये की कधी कधी शरीराचा प्रभाव आत्म्यावर पडतो, कधी आत्म्याचा प्रभाव शरीरावर पडतो. आत्मिक रीतीने जर का निराश असू तर मग शरीरावर पण प्रभाव पाडतो. दावीद म्हणतो, जेव्हा मी माझे पाप कमूल केले नव्हते तेव्हा एवढं मी निराश आणि तापाने फणफणलो होतो. तर ह्या दोघांचा परिणाम पडत असतो. पण जेव्हा आपलं गौरवी शरीर होणार तेव्हा परिपूर्ण होणार आपण. होय, आपला तो पापी जो कमकुवत स्वभाव आहे, आपण आदामाचे वंशज आहोत, तर पूर्णपणे आपण प्रेम करणार, पूर्णपणे आपण येशू सारखे होणार. पण त्याचा अर्थ नाही आहे की आपण काही दैवी गुण संपादन करणार असा अर्थ नाही आहे की आपण सर्वज्ञ होणार. कारण योहान 17:1 मध्ये येशू म्हणतो, दिस इज इटर्नल लाईफ दॅट दे मे नो यू, की अनंतकालिक जीवन हेच आहे की त्याने पित्या तुला जाणावं व मला जाणावं तुझा पुत्र. तर मग अनंतकालिक जीवन काय आहे? तर अनंत कालभर आपण हा अगणित जो देव आहे त्याला अजून जवळून 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 जाणणार. म्हणजे मग तसं नसतं तर स्वर्ग किती बोरिंग असता, काहीच करायचंच नाहीये स्वर्गामध्ये, नाही का? फक्त असं. पण इथं पृथ्वीवर कसं आपण जितकं त्याला जास्त जाणतो त्याच्या वचनाद्वारे आणि अनुभवून त्याला जाणतो तितकं आपलं मन भरून येतं, आपण आराधना करतो, आपण सेवा करतो. तिथं आपला शारीरिक पापीपणाचा व्यत्यय नसणार आणि शापित प्रदेशामध्ये आपण राहणार नाही. या शापित ह्याचा पण प्रभाव पडतो, अंधकाराच्या शक्ती आहेत आणि मग आपले शेजारी आहेत, जगाचे लोक आहेत. आणि मग जगाचं कसं अमंगळता टीव्हीवर, मॅगझिन्स, इकडं तिकडं सारखं आपल्यावर मारे होत असतात. आणि कधी आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण मग जगिक बनत जातो. पण त्या सगळ्या गोष्टी निघून जाणार आहेत आणि आपण त्याच्या सारखे होऊ असं म्हटलेलं आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. तर आज आपण परीक्षेला पाहिजे. आज ह्या कॉन्फरन्समध्ये जर का पुन्हा येण्याचं शिक्षण आपण घेत आहोत आणि जर का आपण खरे विश्वासणारे आहोत तर त्या आशेचा प्रभाव आपल्यावर पडत राहतो आणि आपल्याला शुद्ध होण्याचं प्रेरणा मिळते की अरे बापरे, त्या दिवशी जेव्हा येशू येईल मी माझ्या पापातच माझ्या वाईट सवयीतच अडवलं तर मग मी कसा येशूच्या सामोरे जाईल. तर जो प्रत्येक विश्वासणारा असतो ह्याला एक जिवंत आशा असते आणि मग तो त्याला प्रोत्साहन मिळतं जेव्हा ह्या शेवटच्या गोष्टींचा तो अभ्यास करतो की मी पवित्र जीवन जगलं पाहिजे, मी शुद्ध जीवन जगलं पाहिजे. तर एक प्रभाव आशेचा आपल्या आत्मिक जीवनावर असा आहे की आपल्याला शुद्धीकरणाचं प्रोत्साहन मिळतं. मग मी भाग तिसरा आज आहे. ओके, मग आपण आज पुढचं हे पाहूया. तर पहिले थेसल कड वळूया. आपण तुम्ही सांगू शकता का पहिले दोन ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो, तुमच्या मते काय तुम्हाला आठवतं? थोडा रिकॅप होईल आपला, काय मेन पॉइंट काय महत्वाचे होते पहिले थेसल 1-2 मध्ये. नमुना मंडळी, येस,
त्यांचं वैशिष्ट्य हे की यामध्ये विविधता आहे, अनेक जाती धर्माचे लोक आहेत, अनेक भाषा जाणणारे, अनेक प्रदेशातून आले आणि संकटामध्येही त्यांनी विश्वासात आपलं स्थैर्य कायम राखलं. वातावरणावर त्यांनी भर दिला की आपलं जे वातावरण
प्रीती, 3 आधारस्तंभ नव्या जीवनाचे, 3 आधारस्तंभ विश्वासाचे कामं बाहेर पगड पडायला लागतात. आशेचा धीर, आपण खचून जात नाही, कोलमडून जात नाही. एक उदाहरण सांगतो, आशेचा धीर म्हणजे माझी स्वतःची आजी, वडिलांची आई, याचा 10 वर्षापेक्षा जास्त मला वाटतं तिला पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि फार वय झालेलं आहे आणि मला वाटतं गेल्या 10 वर्षापासून बिछाण्यावरच आहे आणि गावात आहे आणि तिकडं गावामध्ये माझी आत्या म्हणजे सगळ्यात मोठी ती आणि तिच्या सुनबाया फार चांगल्या आहेत, त्या काळजी घेतात. पण गावामध्ये कसं आहे की म्हणजे गरम असतं भरपूर आणि एवढे 10 वर्ष म्हणजे कुणावर डिपेंड राहणं सारखं किती कठीण जातं. पण जेव्हा मी गावी जातो तेव्हा सतत मला ती प्रार्थना करताना दिसते आणि आम्ही जातो तिला प्रोत्साहन देण्यासाठी, पण आम्ही घरी परततो आम्हालाच प्रोत्साहन आमच्या विश्वासानामध्ये धीर आणि हे मिळतं तिचं जीवन पाहून. म्हणजे एकदम आता तिचे फक्त हाडच राहिलेले पण बिछाण्यावर खेळली असते आणि सतत प्रार्थना करत असते माझ्या वडिलांसाठी, माझ्या सेवासाठी, सगळे नातू परतुंड सगळे सगळ्यांचे नावं, म्हणजे आत्मिक रीतीने एवढी जागृत येते, शारीरिक रीतीने एकदम हे झालेली आहे. आणि मग मी कधी कधी तिच्या शेजारी बसतो आणि मग वचन वाचून दाखवायचो, कारण मला वाटतं आता तिची नजर तर पूर्ण गेलेली आहे तर मी वचन वाचायला बसतो. तर ती म्हणते नाही तो अध्याय राईट साईडला आहे, खाली आहे बघ ते वचन, म्हणजे ते मराठी बायबलचं जणू फोटो. हा, तशा प्रकारचं तिच्या मनामध्ये बिंबवलंय देवाने, म्हणजे तिला एवढं तल्लख हे दिलेलं. आणि कधी 10 वर्षा अगोदर ती वाचायची आणि तेव्हा पण कसं आम्ही, तेव्हा आमचं कदाचित तारण झालं नसेल माझ्या आणि भावाचं, तर आम्ही तिची चेष्टा करायचो कारण ती अशी वाचायची बायबल, म्हणजे ते तिला तेव्हा दिसत कमी दिसत होतं तर असं नाकाला हे लावून वाचायची, तर आम्ही पण तिची हे करायचो. पण तेव्हा आम्ही विश्वासात नव्हतो, आम्हाला काही समजत नव्हतं की काय सारखं बायबल वाचते. आणि मग नोटबुक विकत घ्यायला लावायची आणि त्या नोटबुकमध्ये काय माहित काय दिवसभर लिहित बसायची, नाही का, असं वाचून. आणि ते लेटरिंग एवढे एवढे मोठे असायचे. पण मग आता आम्हाला त्याचा प्रभाव दिसतो की ते वचन देवाने तिच्या हृदयावर रिले आणि कितीतरी लोक तिच्यावर म्हणजे हे करायचे दुसऱ्या चर्चचे, नाही का, तिचं म्हणजे खरं तारण झालेलं आहे का नाही असं असं बरेचसे काय काय विचारायचे. पण अजून पुरावाच राहत नाही कारण ते आशेचा धीर तिने शेवटपर्यंत सोडलेलं नाही आणि ती म्हणती की आता प्रभूने मला न्यावं म्हणून, पण म्हणजे प्रभूला योबासारखं दोष देणं, योबाच्या पत्नीसारखं. आणि मी असं म्हणत नाही की आपल्या मनामध्ये संदेह किंवा निराशा येणार नाही, पण हा जो शब्द आहे म्हणजे ते कोलमडणार नाही. कधी कधी खुर्ची एकदम जुनी झाल्यावर ते कसं कोलमडलेलं आहे, कोलॅप्स, आता हे पण पाय गेल्यावर पूर्ण ढासाळणार. तर हा आशेचा धीर म्हणजे कसं प्रभूला सोडून आपण नाकारून हे करत नाही, कारण ती आशा आपल्याला सतत देवाच्या प्रेमाबद्दल आठवण देते. आणि अजून एक उदाहरण माझ्या मनामध्ये या आशेबद्दल, ते म्हणजे काही महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी, मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे का, जोनी एरिक्सन म्हणून एक बाई, तिची इंटरव्ह्यू फार मोठ्या ह्याच्यावर झालेली होती. जगभर एक प्रोग्राम जो असतो CNN चॅनलवर, लॅरी किंग इंटरव्ह्यू घेत असतो फार मोठ्या मोठ्या लोकांची, तर तो हिची इंटरव्ह्यू घेतो आणि ती तिच्या जीवनाबद्दल सांगते की ती 17 वर्षाची होती आणि PT स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि PT टीचर बनण्याची इच्छा होती तिला, आणि तिने बॅग वगैरे सगळी पॅक केली होती. आणि मग बहिणीच्या इकडं आणि बहीण आणि ती स्विमिंगला गेले एका लेकच्या इकडं, आणि मग तिने उडी मारली, पण काय झालं की तिची मान जी आहे ती त्या खडकाला लागली खाली, आणि ती अशीच तिला हालता येणं अशीच पाण्यामध्ये होती. आणि त्या बहिणीला पण बहिणीचं पण लक्ष गेलं नाही, पण देवाच्या दयेने काहीतरी तिला खेकडा चावला वाटतं बहिणीला, म्हणून ती मागं वळाली सांगण्यासाठी की बघ मला खेकडा चावला म्हणून. आणि तिने मग त्या तिच्या बहिणीची बॉडी अशी तरंगताना पाहिली, मग तिने तिला खाली घेतलं म्हणजे काटेवर घेतलं, आणि मग तिला समजून चुकलं की तिचे पाय जाणवत नाहीये, तिला हात जाणवत नाही, म्हणजे इथून खाली पूर्ण ती पॅरलाइज झाली. आणि प्रभू येशूची ओळख नसल्यामुळं हॉस्पिटलमध्ये तिला समजून लागलं की हा हळूहळू काही दिवसांनंतर की काही करता येत नाही, कारण इथून खाली काहीतरी तिचं मान मोडलेली होती आणि तिची हालचाल काही होणार नाही असं आशा दिसत नव्हती. आणि प्रभूची ओळख नव्हती म्हणून तिला काहीच आशा तिच्या जीवनामध्ये दिसत नव्हती. 17 वर्षाची म्हणजे पूर्ण जीवनच हे झालेलं आहे, पुढं काय. म्हणून ती काय करायची माहिती का, जेवढं मान हलवता येईल तेवढं ती हलवायची ह्या आशेने की मी अजून काहीतरी इजा पोहोचल स्वतःला आणि मी मरून जाईल म्हणून. आणि मग व्हीलचेअरवर असल्यावर ती अपेक्षा करायची की कोणीतरी चुकून ते व्हीलचेअर त्या कडेवर नेईल आणि मी कसं तरी पडल त्या व्हीलचेअरवरून, कारण मला जीवनाचं काही आशाच राहिलेली नाही. मग तिचे काही मित्र वगैरे मैत्रिणी चर्चच्या येतात आणि मग जेवण वगैरे घेऊन यायचे आणि मग तिला प्रभूबद्दल सांगायचे आणि तारणाबद्दल की आपण सगळे पापी आहोत आणि येशू आपल्याला तारायसाठी आलेला आहे आणि येशूमध्ये आपल्याला आशा आहे अनंतकालीन जीवनाची. आणि येशू मग ती म्हटली की येशू मला मरावंसं वाटतं पण मला कसं जगायचं ते शिकव अशी प्रार्थना केली. तिने येशूला तारणारा म्हणून स्वीकारला आणि मग त्या दिवसापासून अशी गौरवी आशा, म्हणजे आत्ता ती 40-50 वर्षाची असेल पण तिची जोनी अँड फ्रेंड्स इंटरनॅशनल म्हणून एक सेवा आहे जगभरची आणि ती जे असे लोक आहेत त्यांना व्हीलचेअर पुरवती आणि मग कॉन्फरन्सेसमध्ये बोलती, सुवार्ता प्रसाद करत असती आणि त्या चेअरवर बसून ती तोंडाने पेंटिंग करण्यासाठी शिकली आणि तिचे पेंटिंग जे आहेत फार सुंदर सुंदर, ते तोंडात धरून ते ती विकती आणि उत्पन्न सेवेसाठी गोळा करते. म्हणजे ते जो लॅरी किंग आहे तो म्हणजे अपरिवर्तित आहे, अविश्वासणारा आहे, जगिक व्यक्ती आहे, पण तो पण एकदम भारावून गेला की कसं, म्हणजे जी आत्महत्या करायचा प्रयत्न करत होती निराशेमुळे, ख्रिस्तामध्ये एवढी आशा मिळाली की इतरांना आशीर्वाद ती बनायला लागली. तर ही आशा फार सामर्थ्यशील आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या पहिले थेसलमध्ये तुम्ही बघा, प्रत्येक चॅप्टरच्या एंडिंगला, प्रत्येक जो अध्याय त्याच्या शेवटी पाऊल वारंवार आशेकडे येतो. बघा पहिल्या अध्यायाच्या शेवटी 9व्या वचनात तो म्हणतो, सॉरी 10व्या वचनात आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास मग दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी परत तो म्हणतो कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे आपला प्रभू येशू ह्याच्या आगमन समय त्याच्या समोर तुम्हीच आहात ना तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी ह्यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतकरणे देव आपला पित्या ह्यांच्या समोर पवित्र निर्दोष होण्यासाठी स्थिर करावे. चौथा अध्याय शेवटी नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचं सांत्वन करा. पाचव्या अध्यायाच्या शेवटी मी तुम्हाला प्रभूच्या नावाने निक्षून सांगतो की हे पत्र सगळ्यांना वाचून दाखवावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या बरोबर असो. पण 23व्या वचनात शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समय तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊ. तर एक थीम ह्या पुस्तकात वारंवार येतो आशेबद्दलचा थीम. अजून एक थीम आहे की स्थिर त्यांना स्थिर करणे आणि आपल्या तिसऱ्या अध्यायामध्ये आज आपण तो पाहणार आहोत. पण मी काय करणार आहे की तुम्हाला 10 मिनिट देणार आहे. तुमच्याकडे पेन असतील तर तुमच्या बायबलमध्ये एक एक्सरसाइज तुम्ही करा की एक दोन वेळेस हा अध्याय वाचा आणि जर कारण तर ही शब्द महत्वाचे आहेत कारण ते कनेक्शन दाखवतात आणि मग मुख्य क्रियेचे शब्द त्याकडे लक्ष द्या आणि मग तुम्ही एका वाक्यात सारांश करायचा प्रयत्न करा की हा अध्याय कशाबद्दल आहे. म्हणजे ह्यावरून आपल्याला बायबल स्टडीमध्ये समजतं की आपल्याला हा अध्याय समजला की नाही. आपण जेव्हा स्वतःच्या शब्दांनी ह्याचा सारांश करू शकतो एका वाक्यात मग आपल्याला समजलेला आहे अध्याय. तर तुम्ही करा मीही करतो. तिसरा अध्याय पहिले थेसल 3 ओके कोण रेडी आहे एका वाक्यात ह्या पुस्तक ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये काय घडत आहे त्याचा सारांश कोण काढू शकेल. व्हेरी गुड. आणि ह्या अध्यायाच्या शेवटी जी प्रार्थना आहे ती पण आपण इन्क्लूड करायला पाहिजे. तर आपण असं म्हणू शकतो की बर मी म्हणण्या अगोदर हा अजून कोणाकडे आहे का काही. व्हेरी गुड बट क्लोज एकदम.
किंवा दुसरे लोक अयोग्यपणे वागले तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पण त्यांना शत्रू समजू नका.
ओके आपली कशी असायला पाहिजे आपला प्रतिसाद. ओके ओके तर ओके तर कोणते शब्द वारंवार रिपीट झाले ते पण आपण पाहायला पाहिजे बायबल स्टडी करत असताना. त्यातून आपल्याला समजतं की काय ओझ आहे, जे लिहिणारा आहे त्याच्या मनावर काय ओझ आहे. आपण म्हणू शकतो की संकट ही आयडिया वारंवार आलेली आहे, होय की नाही? होय. मग अजून कोणची आयडिया परत आलेली आहे? विश्वास हा शब्द आलेला आहे आणि स्थिर होणे हा शब्द वारंवार आलेला आहे. ओके, बरं. कुणाला काही असे विभागण्या दिसल्या का, ह्या म्हणजे भाग दिसले का, वेगळे वेगळे भाग ज्यामध्ये आपण डिवाइड करू शकतो हा अध्याय? ते कुठे? एंडिंग मध्ये. वाटतं तुम्ही पाचवा अध्याय उघडले. अच्छा, सॉरी, तुम्ही दुसरे थेसल उघडलेले. अरे एनिवेज, तुम्ही एकदम पुढचा अभ्यास केला आता, एकदम रेडी. तर पहिले थेसल मध्ये काही भाग दिसत आहेत का आपल्याकडं या तिसऱ्या अध्यायामध्ये, ज्याच्यामध्ये आपण तीन भाग करू शकतो किंवा दोन भाग करू शकतो? ठीक आहे, एक आभारचा भाग आहे आणि मग प्रार्थनेचा भाग आहे त्याच्यानंतर. पण आपण वाचूया आणि बघूया परत. आमच्याने आणखी दम धरवेना तेव्हा आम्ही अथेनात एकटे मागे राहावे हे आम्हाला बरे वाटले. तर ह्या पावलाला अथेनामध्ये एक नवीन मिनिस्ट्री उपलब्ध झाली म्हणून तो तिथं मागे राहिला. आणि आम्ही आपला बंधू तिमथ्य, ख्रिस्ताचा सुवार्तेचा देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठविले की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाची वृद्धीसाठी बोध करावा. आणि तो बोध काय? तो असा की ह्या संकटात कोणी घाबरू नये, कारण आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत हे तुम्ही स्वतः जाणून आहात. कारण आम्ही तुमच्या जवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हाला सांगून ठेवले होते की आपल्याला संकटे भोगायचे आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही आहे हे तुम्हाला कळले आहे. ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधी विचारपूस करण्यात पाठविले. कोण जाणे, भूलविणाऱ्याने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले आहेत. तर ह्या पहिले पाच वचनामध्ये बघा, तो म्हणाला की दम धरवेना, वचन एक, दम धरवेना. आणि मग पाचव्या वचनात पण बघा परत, मलाही आणखी दम धरवेना. आणि मग एक ते पाच मध्ये दम धरवेना म्हणून त्यांनी काय केलंय, अथेनामध्ये त्यांना राहावं लागले तर त्यांनी कसं त्यांचं प्रेम आणि आपली कळकळ कशी व्यक्त केलेली आहे. दुसऱ्या वचनात त्यांनी कुणाला पाठवलं? तिमथ्याला. आणि तिमथी कोण होता? तर देवाचा सेवक. अशाच आयऱ्या गैऱ्या व्यक्तीला, नव्या विश्वासणाऱ्याला पाठवलं नाही, त्यांचा बेस्ट माणूस त्यांनी पाठवला. म्हणजे त्यांना तो आश्वासन देत आहे की आम्ही खरंच तुमची काळजी करतो, आम्ही येऊ शकलो नाही पण आम्ही कुणाला पाठवलं? तिमथी. आणि कोण आहे? सुवार्ते देवाचा सेवक. ह्याला ह्यासाठी पाठविले की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाची वृद्धीसाठी बोध करावा. तर जेव्हा असं एक हेतूने पाऊल लिहितो की आम्ही ह्या हेतूने त्याला पाठवलं, यावरून आपल्याला पावलाचं ओझ पण ह्या पुस्तकात कळतं, कारण त्याने त्या हेतूनेच तिमथ्याला पाठवलं. तर एका प्रकारे प्रभूच्या पुन्हा येण्याची आशा एक थीम आहे या पत्रामध्ये. आणि मग असे एक हेतूचं जेव्हा वचन आपल्याला मिळतं किंवा त्याची प्रार्थना, ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये तो प्रार्थना पण करणार आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये पण त्याचं ओझ मग प्रकट होतं की कशासाठी हे पत्र तो लिहित आहे. तर वारंवार आपल्याला प्रभूच्या पुण्या येण्याबद्दल शिक्षण मिळालेलं आहे या पत्रामध्ये. आणि वारंवार स्थिर, विश्वासाची वृद्धी आणि असे शब्द आलेले आहेत. त्यासाठी टिमोथ्याला पण पाठवलंय, त्याच्या प्रार्थनेमध्ये पण तो तुम्ही प्रभूच्या येण्यामध्ये परिपूर्ण पवित्र असे आढळाल असं त्यांनी व्यक्त केलं. ह्यावरून आपण समजू शकतो की पूर्ण पत्राचं मेन उद्देश ओझ काय आहे. तर मग इथं आपण पाहू की तिमोथी कसा होता आणि त्याला कोणत्या मिशनने पाठवलेलं होतं, की त्याने तुम्हाला स्थिर करावे. आणि हा शब्द एस्टॅब्लिश करावे म्हणजे तुम्ही इकडं तिकडं हेलकावे खाणार नाही. आता कधी कधी मंडळ्या खोट्या शिक्षणाने हेलकावे खातात. उदाहरणार्थ गलती करास पत्रामध्ये लिहिले की ते त्यांना अस्थिर करत होते. कलसे करास पत्रामध्ये जे खोटे शिक्षक आहे ते अस्थिर करत होते. पण इथं कशामुळे अस्थिर होऊ शकले असते, हे संकटामुळे. तर खोट्या शिक्षणामध्ये पण असे आपल्याला पाहिजेत देवाचे सेवक, देव वचनाच्या शिक्षणाद्वारे स्थिर करतील. आणि मग इथं छळणुकीच्या वेळेस पण आपल्याला सेवक पाहिजे की ते वचनाच्या शिक्षण आहे. म्हणजे तिमोथ्याला जाऊन तू स्वतःच्या बुद्धीने काहीतरी मोटिवेशनल काहीतरी जाऊन बोल, काहीतरी न्यूजपेपरचा अहवाल वाचून दाखव, किंवा काहीतरी जगिक घटना अलेक्झांडरच्या ग्रेट बद्दल. आजकाल पुलपीट मध्ये असंच कधी कधी काही गोष्टी सांगत बसतात, पण वचनामध्ये सामर्थ्य आहे. बघा त्याला काय सांगितलं की जाऊन तू त्यांना स्थिर कर आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. बोध हा शब्द जो आहे टीचिंग बद्दल आहे. जाऊन तू बोध कर. आणि काय बोध कर, आपल्याला थोडीशी त्याची झलक मिळते तिसऱ्या वचनात. तो असा की या संकटात कोणी घाबरू नये, कारण आपण ह्यासाठीच नेमलेलं आहोत हे तुम्ही स्वतः जाणून आहात. म्हणजे कितीतरी वेगळं. आज जे भरभराटीची सुवार्तीचे दिवस आहेत आणि त्या काळचे दिवस कसे आहेत. आज ख्रिस्ताला स्वीकारा म्हणजे भरपूर आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आणि त्या काळात कसं होतं की ख्रिस्ताला स्वीकारा आणि काय ठेवलेलं आहे तुमच्यासाठी, परीक्षा आणि छळणूक आणि अशा प्रकारे. मी एक नुकतंच वाचत होतो की आधीच्या मंडळीमध्ये इसवी सन 300 पर्यंत ते अंडरग्राऊंडच होती मंडळी आणि भरपूर लीडर्स लोकांचा छळ वगैरे व्हायचा. आणि मग इसवी सन 318 का काहीतरी काउन्सिल ऑफ नायसिया एक काउन्सिल भरली आणि सगळे जे ख्रिस्ती नेते जे आहेत ते जमले. कारण कोणीतरी एक एरियस म्हणून एक खोटा शिक्षक त्याने असं सांगितलं की काहीतरी खोटं शिक्षण देत होता तो येशूबद्दल. मग त्यांनी त्रैक्य काय आहे हे ठरवण्यासाठी बायबलचा एक हे लिहिण्यासाठी, प्रेषितांचा मतांगीकार लिहिण्यासाठी ती काउन्सिल जमलेली होती. आणि तिकडं 318 लोक जमले त्या काउन्सिलमध्ये. फक्त 12 लोकांचे शरीरांना काही इजा झालेली नव्हती. बाकी म्हणजे किती 300 पेक्षा जास्त जे वडील जमलेले होते तिकडं सगळ्या मंडळांमधून, त्यांचे हात गेलेले होते, पाय गेलेले होते, डोळे गेलेले होते, कान गेलेले होते छळणुकीमधून. म्हणजे कशा प्रकारचे ते दिवस होते. पण दुःखाची गोष्ट काय आहे की जेव्हा तो रोमी राजा कॉन्स्टंटाईन तो जेव्हा ख्रिस्ती झाला तेव्हा हे सगळे आपले ख्रिस्ती नेते ज्यांचा छळ होत होता, जोपर्यंत त्यांचा छळ होत होता ते सुवार्ते संगती विश्वासू होते आणि सत्याला विश्वासू होते. आणि जेव्हा एका रात्रीतून ते सगळे मोठे मोठे बिशप झाले आणि आता राजाच आपल्या बाजूने आहे पूर्ण रोमी ह्याचा, आणि मग ते मोठे मोठे काय झाले हे झाले लीडर. मग हळूहळू काय झालं की सुवार्ता राहिली बाजूला आणि मग हे रोमी गोष्टी चर्चमध्ये येऊ लागल्या. ते हे फिरवायचं, मान्या फिरवायचं, मग संतगणांची प्रार्थना, मग संतगणांचे हाडं इकडं आहेत तिकडं आहेत. आणि मग मार्टिन लुथर असं जोक करतो की आमच्या शहरामध्ये, मार्टिन लुथरच्या शहरामध्ये 12 प्रेषितांचे 17 कबर आहेत. 12 प्रेषितांचे पण कबरा किती आहेत, 17 कबरा आहेत म्हणून. तर अशी गत झाली. त्याला अंधाराचा काळ म्हणतात की 1000 वर्षापेक्षा जास्त असे सत्य हरवल्यामुळं आणि रोमन कॅथोलिसिझम सगळीकडे पसरलं. आणि जिथं जिथं ते पसरलं त्या काळात त्या प्रदेशातल्या रूढी परंपरा ते स्वीकारत राहिल्या आणि म्हणून कर्माची सुवार्ता आली की देव 50% त्याच्या बाजूने आपल्याला कृपा पुरवल पण 50% आपण पण आपल्या कर्माद्वारे ती मिळवून घ्यायची. आणि येशूचं सगळं जे गुण आणि आशीर्वाद आणि कृपा ती ठेवलेली आहे पण मरियेला प्रार्थनेद्वारे संतगणांच्या प्रार्थनेद्वारे संतगणांच्या कबऱ्यांना भेटीद्वारे हळूहळू ती कृपा आपण मिळवून घेऊ शकतो स्वतःच्या शरीर मारल्याद्वारे. आणि मग मार्टिन लुथर जो आहे त्याने रोमकरास पत्राचा अभ्यास केला आणि त्याला मग समजलं आणि तो म्हटला की जणू काही स्वर्ग लोकाचे दारच उघडले माझ्या समोर जेव्हा मी वाचलं की नीतिमान तर विश्वासाने जगेल आणि कर्माद्वारे नव्हे. आपण सगळे पापी आहोत पण देवाने ख्रिस्ताला पुढे केलेलं आहे आणि त्याला प्रायश्चित्त बनवलेलं आहे आपलं आणि त्याच्यावर विश्वासाद्वारेच पश्चातापी विश्वासाद्वारेच आपण नीतिमान गणलं जातो ह्या देवासमोर. ही सुवार्ता आपल्याला आपल्यापर्यंत आली. मग प्रोटेस्टंट यांनी प्रोटेस्ट केलं या सगळ्या गोष्टींबद्दल. मग तिकडं कसं गेलो मी माहित नाही, इथं आपण परत येऊया. तर इकडं आपण काय पाहतो की तो म्हणत आहे की यासाठी तुम्ही नेमले आहात हे तुम्ही स्वतः जाणून आहात कारण आम्ही तुम्हाजवळ होतो. आम्ही तुम्हाला सांगून ठेवले होते की आपल्याला संकट भोगण्याचे आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला कळले आहे. तर टिमथ्याला एक मेसेज देऊन गेलेले होते आणि टिमथ्याने जाऊन त्यांना वचन शिकवायचं होतं आणि त्यांना स्थिर करायचं होतं की तुम्ही घाबरू नका, हे सगळे दिवस असे येत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या शिष्यांना प्रेषितांना म्हटला की ह्या जगामध्ये तुम्हाला काय आहे, परीक्षा आहेत आणि कठीण दिवस आहेत पण मी माझी शांती जग देसा तशी शांती नाही पण माझी शांती तुम्हाला देतो, माय पीस आय गिव्ह टू यू. तर बायबलमध्ये सतत हे शिकवण आहे की जे लोक खऱ्या अर्थाने देवा मागं लागणार, येशू ख्रिस्त मागं लागणार. उदाहरणार्थ कोणी 2 तिमोथी 3:12 वाचेल का? 2 तिमोथी 3:12
ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यप्रमाण कराव्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.
तर हे असंच आहे कारण जे मेलेले मासे आहेत ते प्रवाह संगती जातात आणि काही प्रॉब्लेम येत नाही पण ते जे जिवंत मासे आहेत त्यांना कशाविरुद्ध पोहायला लागतं? प्रवाहाविरुद्ध पोहायला लागतं आणि प्रवाहाविरुद्ध पोहणं म्हणजे काय सोपं नाही. म्हणून ह्या जगिक म्हणून हे जग जे आहे त्याचा अधिपती कोण आहे? सैतान. आणि तो देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी हे जगामध्ये आहे आणि हे जगाचं कंट्रोल त्याच्यामध्ये आणि तो ह्या सगळ्याद्वारे डोळ्याची वासना आणि कितीतरी लोकांसमोर हे घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं सगळं तो जगाद्वारे तो पुढं आणतो. आपल्या देहाची वासना की कसं ह्या गोष्टी तुझ्या आत्ताच तू देहाच्या जे काही इच्छा आहेत देवाच्या वचनाविरुद्ध त्या तू पूर्ण कर. आणि संसाराची फुशारकी, मी माझं गौरव माझ्या ह्याच्याने मी एवढं बांधलं तेवढं बांधलं, ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये आहे. आणि जगाची मनस्थिती, जगाची विचारसरणी ह्यामध्ये आपल्याला जगायचं आहे आणि जग नेहमी आपल्या विरोधात असणार आहे कारण जगाने त्याला ओळखले नाही आणि जग त्याच्या शिष्यांना पण ओळखत नाही. जगाला वाटतं हे काहीतरी वेगळेच लोक आहेत. आणि अगोदरच्या मंडळीमध्ये पण बरेचसे ते इन्सल्ट करायचे आणि काय काय अफवा पसरवायचे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांबद्दल की ते रक्त आणि मांस खातात त्यांच्या देवाचं. म्हणजे त्यांनी ऐकलं असेल की प्रभू भोजन घेतात, मग त्यांनी म्हटलं की हे नरभक्षक आहेत म्हणून. आणि मग हे एकमेकांना ब्रदर सिस्टर म्हणतात आणि हे काहीतरी अमंगळ गोष्टी यांच्या ह्याच्यामध्ये चालू असतात. अशा प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवलेल्या होत्या. मग निरो बादशाने पण त्याचं शहर रोम त्याने त्याला आग लावली, पेटवून दिलं. आणि मग कुणाला त्याचा दोषी ठरवायचं? मग त्यांनी ख्रिस्ती लोकांवर नाव घेतलं, मग ख्रिस्ती लोकांचा छळ चालू झाला. तर प्रेषित जेव्हा जिवंत होते त्यांना एकदम खात्री होती की ह्या युगामध्ये जर का आपण ख्रिस्ताला स्वीकारले आणि त्याच्या शिक्षणामागं आणि त्याचं शिष्यत्वामागं आपण जाणार आहोत तर जगाच्या विपरीत आपल्याला जायचं आहे. कारण तिकडं हेच नाही, तडजोड नाही किंवा समान काहीच नाही. कारण जग म्हणतंय की सब सब रस्ते ईश्वर के पास जाते, पण आपण काय म्हणतो की नाही, स्वर्गात पृथ्वीवर एकच नाव दिलंय ज्याच्याद्वारे तारण होईल. जग म्हणतंय की नाही, ह्याच्यात पण आपल्याला देव दिसतो, त्याच्यात पण देव दिसतो, त्याच्यात पण देव दिसतो, आणि त्या वेदांमध्ये पण काहीतरी आहे, ह्याच्यामध्ये पण आहे. सगळ्यांचं आपण थोडं थोडं चांगलं घ्यायला पाहिजे. बायबल म्हणतंय नीतिमान कोणही नाही, एकही नाही. जग म्हणतं आपल्यामध्ये क्षमता आहे, तू स्वतःच्या ह्याच्यावर निर्भर राहा, स्वतःच्या धार्मिकतेवर निर्भर राहा, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं आहे आणि आपल्या क्षमतेवर निर्भर राहा. पण बायबल म्हणतंय की स्वतःच्या भरोश्यावर, नियमशास्त्रावर देखील तुम्ही भरोसा टाकला तरी नियमशास्त्राद्वारे नीतिमान बनू शकत नाही आपण देवासमोर, फक्त येशू ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे, त्याच्यावर विश्वासाद्वारे. तर एकदमच काउंटर कल्चरल, आपला सगळा विश्वास, आपला सगळं काय या जगाच्या संस्कृती आणि विचारसरणीच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांना अपोज. आणि हे जगाचे जे लोक आहेत, जरी धार्मिक काही लोक आहेत, पण जेव्हा प्रॅक्टिकल मध्ये येतं तेव्हा त्यांना सामर्थ्य नाही. उदाहरणार्थ मी जेव्हा कंपनीमध्ये होतो तेव्हा बरेच धर्म उपास तपास करायचे शिकवतात. काही लोक 40 दिवस पण करायचे मुस्लिम लोक. मी विचार करायचो काय बाबा ह्यांच्यामध्ये आस्था आहे की काय, पाणी पण ते पित नाही, त्याचा थुक्का पण ते गिळत नाही. पण पण ते करत असताना देखील त्यांचं चीटिंग, खोटे रिपोर्ट बनवणं, शिव्यागाळ देणं, त्या सगळ्या चालूच आहे. म्हणजे आंतरिक बदलाची क्षमताच नाही. म्हणून ते जेव्हा आपलं विश्वासणाऱ्याचं जीवन बघतात, एक बदललेलं जीवन, मग आपण पण त्यांच्या एकदम ह्याच्यामध्ये होतो, विरुद्ध होतो. की कारण त्यांना ते सामर्थ्य प्राप्त झालेलं नाही. कारण येशूच्या नावातच ते सामर्थ्य आहे, येशूच्या विश्वासातच. तर पूर्णपणे वेगळं आहे. म्हणून ते लोक शिकवायचे की छळ होणार, त्रास होणार, अपोज किंवा विरुद्ध आपले लोक उभे ठाकणार. मग 5व्या वचनात तो म्हणतो, ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठविले. कोण जाणे, बोलवणाऱ्याने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. आता पाऊल त्याच्या मनामध्ये मुख्यतेने काय होतं की काय टिकून राहायला पाहिजे, त्यांचा विश्वास. आणि का महत्वाचा आहे विश्वास टिकून राहणं? विश्वासाद्वारे आपल्याला काय मिळतं? त्याच्यावर अवलंबून राहतो. आणि जर का तेच निघून गेलं तर मग आपला पायाच निघून गेला. आणि मग पहिले योहानामध्ये एक वचन आहे, मिळतंय का बघतो, 5व्या अध्यायामध्ये, पहिले योहानाच्या 5व्या अध्यायामध्ये. चौथा वचन, पहिले योहान 5:4. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहेत ते जगावर विजय मिळवते. आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. तर विश्वासाने आपण काय करतो, जगावर जय मिळवतो. म्हणजे हे जग पूर्ण त्यांच्या शिक्षणाने भरलेलं आहे, जगिक गोष्टीने भरलेलं आहे, आणि यातून आपल्याला जावं लागतं. कधी कधी त्यांचा प्रभाव आपल्यावर होतो, पण विश्वासाने आपण या जगावर विजय मिळवू शकतो. हा तारणदायी विश्वास देव त्याच्या कृपेने देतो त्याच्या मुलांना. आणि ह्या विश्वासाद्वारे आपल्याला सर्व येशूचे आशीर्वाद, येशूची संगती ही कर्माद्वारे नव्हे तर विश्वासाने मिळते. तर आपला विश्वास टिकवून ठेवण्यासाठी वचन वाचल्याने विश्वास वाढतो. पण वचनात राहायला पाहिजे आपण, इतरांच्या सहभागीतेत राहायला पाहिजे. कधी कधी आपण निराश असतो, पण इतर विश्वासणाऱ्यांच्या सहभागीतेत गेलं आणि त्यांचा विश्वास पाहून मग आपल्याला पण धीर मिळतो की अरे त्यांची पण छळणूक होत आहे, त्यांना पण कठीण दिवसाला सामोरे जावं लागत आहे, पण हे फक्त मलाच होत नाहीये आणि त्यांनी पण टिकाव धरून राहिलेले आहेत आतापर्यंत, मी पण धरला पाहिजे. तर हा विश्वास फार महत्वाचा आहे आणि भुलविणारा पण आहे ह्या जगामध्ये. डिसीवर हॅज डिसीव्ड यू असं पाऊल म्हणतो. आणि भुलविणारा हा कोण आहे तर सैतान. त्याचं कामच आहे भुलविणं. कुणाला अगोदर त्याने बोलावलं? हवे भाईला बोलावलेला आहे. आणि इतकं ते तो इतका माहिर आहे कारण त्याने पूर्ण मानव जात त्याचा अभ्यास केलेला आहे. आता किती वर्षापासून तो आहे म्हणून फार असं सहज नीतीने आपण घ्यायला नाही पाहिजे. अशा क्षणी जेव्हा आपण निराश असतो की हे काय चाललंय सारखं माझ्यावर आक्रमण, तर पेत्र म्हणतो की तो गरजणाऱ्या सिंहासारखं फिरत असतो. कुणाला गिळंकृत करावं ह्या निराशेच्या समयी तो येऊन गिळंकृत करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या मनामध्ये डाऊट घालतो. हवेबाईच्या मनामध्ये पण अगोदर त्याने डाऊट घातला. पहिला क्वेश्चन मार्क आपल्या मानवी इतिहासामध्ये पहिला प्रश्नचिन्ह त्याने घातला की असं देव खरं बोलला आहे का. आणि मग तिच्या मनामध्ये लगेच देवाबद्दल डाऊट की हा का बोलतोय असा, म्हणजे देव माझ्या बाजूने आहे की नाही, की हा माझ्या बाजूने आहे. मग ती म्हणते की त्याने आम्हाला खाऊ नका आणि शिवूही नका असं म्हटलेलं आहे, पण देव म्हटला नव्हता की शिवूही नका म्हणून. तर भर घारती ती, म्हणजे तिच्या मनामध्ये पण प्रभाव पडायला लागलाय की खरंच देव कितीतरी कठोर आहे म्हणून. आणि मग त्याला समजतं की नाही ही आता आपल्या तावडीत येत आहे म्हणून तो साफ साफ बोलतो की नाही तू मरणार नाहीस, तुम्ही ज्ञानी व्हाल, देवा समान व्हा. लगेच तिकडे मोह घालतो कारण ती त्याच्या बाजूने येते, ते डाऊट येऊ देते मनामध्ये की नाही तुम्ही देवा समान व्हा. मग तिच्या मनामध्ये मोह की मला देवासमोर व्हायचं, देव आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय. ह्या सगळ्या गोष्टी खायला सांगितलाय पण एकच गोष्ट आपल्यापासून ठेवलेली आहे. ती एकच गोष्ट पण का ठेवायला पाहिजे देवाने आपल्यापासून? आपण त्याच्या समान व्हायला पाहिजे, आपला मोकळा अधिकार आपल्याला पाहिजे. आणि मग तिथे खाती आणि मग एवढा भयंकर परिणाम. पण गुड न्यूज काय आहे की दुसरा आदाम, पहिला आदाम अपयशी ठरला. पहिला आदाम तिच्या बाजूलाच थांबलेला होता का? बायबलमध्ये म्हटलेले तिने ते फळ घेतलं आणि आपल्या सह जो होता पती आदाम त्याला दिलं आणि त्या मोहामध्ये तो गपचूप बसलेला होता, त्याने पुढाकार घेतला नाही. म्हणून देव जेव्हा येतो बागेत तेव्हा तो म्हणतो की आदामा तू कुठे आहेस, कारण तो लीडर, त्याची जबाबदारी कुटुंबाची. आणि मग गुड न्यूज काय आहे आपल्याला की दुसरा आदाम येशू ख्रिस्त येतो. आणि हा सैतान तर कितीतरी वर्षाचा एक्सपिरियन्स त्याला मिळतो, पण आपल्या येशू जवळ येतो आणि त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. पण आपला येशू विजयी होऊन बाहेर निघतो, तो मोहाला वश होत नाही. आणि येशू कशाचं साधन वापरतो त्या मोहांमध्ये? असं लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे. सैतान पण वचन वापरतो, म्हणतो की तुझ्या स्तोत्रात लिहिलेलं आहे की तू उठून उडी मार, म्हणजे तू त्या दैवदूतांना तो तुला झेलून धरल म्हणून. तर ते वचन वापरतो पण ते चुकीच्या संदर्भामध्ये, कारण देवाची इच्छा नाही की आपण ह्या टेरेसवर जाऊन देवाची परीक्षा पाहावं म्हणून. तो काय लहान बालक नाहीये, तो देवाधी देव आहे, त्याची परीक्षा पाहू नको. तर परत येशू वचन वापरतो की तू आपल्या देवाची परीक्षा पाहू नको. मग सगळ्या जगाच्या हे दाखवतो राज्य, हे सर्व काय मी तुला देईल, तू माझा आत्ता तू आराधना कर. आणि ते काय मोह होतं की तू ज्या हेतूने आलेला आहेस तो हेतू पूर्ण करू नकोस, आत्ताच मी तुला ह्या सगळ्या गोष्टी देतो. पण येशू तिथेही विजयी झाला आपल्यासाठी, त्यांनी नियमशास्त्र आपल्यासाठी पूर्ण केलं. जिथं आपला पहिला आदाम अपयशी ठरला होता, आपला दुसरा आदाम जो आहे तो निष्पाप त्याने स्वतःला राखलं. का? कारण तो आपल्या बदली तो बली निष्पाप कोकरा म्हणून होणार होता. पण आपण शिकायला पाहिजे की येशूने वचन वापरलं. तर जेव्हा असे निराशेचे दिवस येतात आणि जेव्हा आपण खचलेलो असतो तेव्हा हा भुरळ घालणारा, भूल घालणारा येतो. खरंच देव तुझ्यावर प्रेम करत असता तर दिवस अजून चांगले झाले असते. बघ तुझ्या अवतीभोवती हे मिनिस्ट्री मधले, ते मिनिस्ट्री मधले, जरी ते सत्य शिकवत नाही, काही स्वतःचं मनाचं शिकवतात, पण बघ किती मोठ्या मिनिस्ट्री आहे, बघ किती मोठ्या मोटार गाड्या आहे, आणि काय आहे असं तू धरून बसलेला आहे. एवढी छोटी मिनिस्ट्री आहे, कुठे तुझा सक्सेस आणि कुठं काय आहे ख्रिस्ती जीवनामध्ये सक्सेस? आतापर्यंत एक परीक्षेच्या नंतर लगेच देव तुझा दुसरी परीक्षा पाठव तुझ्या जीवनावर, तिसरी परीक्षा, चौथी परीक्षा. पण सत्य आपल्याला काय सांगतं की ह्या परीक्षेद्वारे देव आपल्याला त्याच्या प्रतिमेत, त्याच्या पुत्राच्या प्रतिमेत घडवत असतो. मग आपण सत्तेद्वारे, सत्याद्वारे प्रतिहल्ला करायला पाहिजे. कारण आपल्या चिलखतामध्ये एकच प्रतिहल्लेचं साधन आहे, ती म्हणजे आत्म्याची तलवार, वचन. आणि मग आपण वचन बोलून दाखवायचं ह्या क्षणामध्ये की कोणचीही गोष्ट मला प्रभूच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. तर ह्याला म्हणतात आत्मिक युद्ध. तर इथं आपण पाहतो सहाव्या वचनामध्ये, तर पहिले पाच वचन आपण म्हणू शकतो की पावलाची कळकळ आणि टिमथ्याला त्याने एका हेतूने पाठवलेला आहे. आणि मग सहा पासून पुढे आपण म्हणू शकतो की टिमथ्याचा रिपोर्ट आणि पावलाची आनंदी प्रतिक्रिया. पहिले पाच वचन पावलाची कळकळ आणि टिमथ्याचा मिशन, आणि सहा ते नऊ आपण म्हणू शकतो की टिमथ्याचा रिपोर्ट आणि पावलाची आनंदी प्रतिक्रिया. सहावं वचन बघा, आता टिमथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती ह्याविषयी आणि जसे आम्ही तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हाला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्याविषयी सुवर्तमान आम्हास कळविले. तर टिमथी परत आला आणि दोन गोष्टी टिमथ्याने सांगितल्यात. काय त्यांचं काय? विश्वास व प्रीती. आता ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत? तर गलतीकरास पत्रामध्ये पाऊल त्यांना म्हणत आहे की ख्रिस्ती जीवन म्हणजे काय, ख्रिस्ती जीवन म्हणजे काय. तो म्हणतो गलतीकरास पत्र सहावा अध्याय आणि पंधरा वचन, तो म्हणतो कारण सुनता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. आणि मग अजून एक ठिकाणी तो म्हणतो की सुनता असुनता ही नाही तर विश्वासाची प्रीती हेच ख्रिस्ती जीवन आहे. पाचवा अध्याय आणि सहावं वचन,
सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्यांच्यात सामर्थ्य आहे.
बघा, सुनता असुनता हे काहीच नाही. आता ह्या संदर्भामध्ये खोटे शिक्षक आतमध्ये येऊ पाहत होते आणि म्हणत होते की तुमची बरं ख्रिस्ताला स्वीकारले पण परत तुम्ही आता सुनता केली पाहिजे, नियमशास्त्र ठेवायला पाहिजे, शाब्बात आणि सणवार आणि अर्पण या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही पाळायला पाहिजे, मगच पूर्णपणे नीतिमान ठराल देवासमोर. पण इथं पाऊल त्यांना शिकवत आहे की ह्या सुनता व असुनता आणि हे उपास तापास शाब्बात ह्या सगळ्या गोष्टी तर एक दर्शक होत्या ख्रिस्ताच्या. पण ख्रिस्त आलाय आणि त्याने आपल्यासाठी पूर्ण तरतूद त्याच्या जीविताद्वारे, मरणाद्वारे, पुनरुत्थानाद्वारे केलेली आहे. तर ह्या गोष्टी काही अंमलाच्या नाहीत. पण काय आहे? तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास म्हणजे पहिला विश्वास, आणि मूळ भाषेमध्ये विश्वासाची प्रीती, फेथ वर्किंग थ्रू लव, विश्वास प्रीतीद्वारे कार्यरत बाहेर पडतो, ह्याला ख्रिस्ती जीवन म्हणतात. हे खरे ख्रिस्ती, खरा ईश्वर विश्वास त्याच्या मृत्यूवर, पुनरुत्थानावर. बोलायला भरपूर लोक बोलतात मी हे ते अनुभव वगैरे वगैरे, पण येशूवर त्यांनी भरोसा टाकलेला आहे का? आणि तो भरोसा आता एका नव्या जीवनातून, प्रीतीच्या जीवनातून बाहेर निघत आहे का? तेवढंच पाऊल म्हणतो, मी म्हणतो बाकीचं सुनता सुनता ह्या सगळ्या गोष्टी काही माझ्यासमोर मानाच्या किंवा मोठ्यापणाच्या नाही आहेत. तर जेव्हा टिमथी परत आला तेव्हा हाच रिपोर्ट त्याने वाचला की विश्वास व प्रीती यांच्याविषयी तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहे, अशी तुम्हीही आम्हाला भेटण्यास उत्कंठित असून आमचे प्रेमाने नेहमी आठवण करता, यांच्याविषयी ह्याच्याविषयीचे सुवर्तमान आम्हाला टिमथ्याने कळविले. तर म्हणून पाऊल एकदम खुश झालेला आहे. सातवं वचन, ह्यामुळे बंधूंनो आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले. कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असलास तर आता आमच्या जीवात जीव आल्यासारखा होईल. कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदी आनंद करत आहोत त्याबद्दल तुमच्या संबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावेत. तर पावलाची प्रतिक्रिया काय होती की आम्ही समाधान आम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही स्थिर चित्त आहात म्हणून आम्हाला उल्हास झालेला आहे आणि देवाला आम्ही धन्यवाद देत आहोत. आणि मग दहाव्या वचना पुढं, तेवढंच ख्रिस्ती जीवन नाहीये, तेवढंच ख्रिस्ती म्हणजे आपण कधीच म्हणू शकत नाही ख्रिस्ती जीवनामध्ये की चला बाबा आपलं झालं आता सगळं काय सेटल झालेलं आहे. नाही, वाढीसाठी नेहमी क्षेत्र असतं ख्रिस्ती वाढीसाठी. म्हणून तो दहाव्या वचनापासून प्रार्थना करत आहे, आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला तोंडोतोंड पहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. तर नेहमी काहीतरी पूर्ण होण्याची जागा असते आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये. आपण कधीच म्हणू शकत नाही की मी पूर्ण झालोय. देव आपला पिता हा स्वतः व आपल्या प्रभू येशू हा आमचे तुमच्याकडे येणे निर्वघ्न करो. आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वावर वाढून विपुल करो. जॉन कॅल्विन म्हटलं की सगळ्या सिद्धांताचा सगळ्या टीचिंगचा एवढ्या मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सचा एकच सत्य शेवटी एंडिंगचा हेतू असतो आणि ते म्हणजे आपण प्रीतीमध्ये वाढलं पाहिजे, आपलं जीवन ख्रिस्तासारखं व्हायला पाहिजे. तर इथं तो तेच म्हणत आहे की एवढं सगळं असतानाही स्थिरपणा विश्वास चांगला रिपोर्ट तरीही काय काही गोष्टीमध्ये आपण वाढलं पाहिजे आणि ते म्हणजे प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वावर वाढो. ह्यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासह येईल त्यावेळेस त्याने तुमचे अंतकरण देव आपला पिता ह्यांच्यासमोर पवित्र तेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावेत. अजून एक ओझ आहे पावलाच्या मनामध्ये की ते ग्रीक संस्कृती राहत असताना खूप अश्लील अशी ती संस्कृती होती, अमंगळ नीतीचे काही गोष्टी नव्हत्या तिकडं. तर त्या गोष्टी जीवना त्या प्रदेशात राहत असताना त्यांनी प्रभू येशू येईल त्या दिवशी ते कसे आढळावे पवित्रतेत निर्दोष. म्हणजे असं नाही की ते परफेक्ट आढळावे, पण जे येशूला आवडतं तेच आपल्याला आवडायला पाहिजे आणि ज्या गोष्टीचा येशूला द्वेष होतो त्या पण आपण धिक्कारल्या पाहिजे. त्याला म्हणतात पवित्रता, येशू सारखं होत जाणं. आणि त्या दिवशी आपण निर्दोष, म्हणजे जरी आपण पाप करतो तरी पश्चाताप करून येशूकडं त्याच्याकडं आपले पाप कबूल करणं, तो विश्वसनीय व न्याय आहे आपले पाप शुद्ध करण्यासाठी, तो आपला महायाजक आहे आता. तर असं येशू संगती जगत राहणं, त्याच्यासाठी वेगळं जीवन जगत राहणं. आणि येशू जेव्हा येईल तेव्हा परिपूर्ण आपल्याला एका झटक्यात करल. म्हणजे काही काही लोक पुढे असतात त्यांच्या आध्यात्मिक जीवनात, काही लोक मागे असतात, पण येशू जेव्हा येईल तेव्हा आपण ह्या दिशेने असायला पाहिजे आणि मग तो येईल तेव्हा झटक्यात आपल्याला परिपूर्ण करल त्याच्या सान्निध्यामध्ये. पण त्या दिशेने आपण जायला पाहिजे, म्हणजे आपण नेहमी आपल्या पापाची जाणीव आपल्याला होती का, आपला राग आपला मीपणा आपला खोटा बोलण्याची सवय असेल, तर ह्यापासून आपण नेहमी आपण कबूल करत आहोत का येशू समोर, त्याची शुद्धीकरण मागून घेत आहोत का आणि आपली तयारी करत आहोत का. तो येईल त्या दिवशी आपल्याला त्याच्या सान्निध्यात जायचं आहे, तर त्या दिशेने आपली वाटचाल पाहिजे आणि तो येईल त्या दिवशी आपण परिपूर्ण होणार त्याच्या सान्निध्यात. पण जे लोक ती वाट पाहत नाही आणि स्वतःची तयारी करत नाही तर मग मोठं प्रश्नचिन्ह असतं की ती जिवंत आशा त्यांच्या मनामध्ये आहे की नाही. तर आपण असं समरी करू शकतो की पाऊल कळकळीने टिमथ्याला योग्य शिक्षणाने योग्य हेतूने त्यांच्याकडे पाठवतो, टिमथी एक सुंदर असा रिपोर्ट घेऊन येतो, त्यामुळे पाऊलाचे प्रतिसाद आनंदी असतो. आणि तेवढंच ख्रिस्ती जीवन नव्हे तर ख्रिस्ती जीवनामध्ये वाढीसाठी जागा असते नेहमी, म्हणून पाऊल त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि ती प्रार्थना म्हणजे त्यांनी प्रीतीमध्ये वाढावं आणि आपलं जीवन शुद्ध राखावं देवाच्या सानिध्यात, कारण येशू येणार आहे आणि आपल्याला परिपूर्ण बनवणार आहे. तर तिसरा अध्याय ह्याबद्दल होता. आणि एक मुख्य हेतू आहे हे पत्र लिहिण्याचं, कारण चौथ्या अध्यायामध्ये पण तो पवित्रतेबद्दल अजून बोलणार आहे, कारण ग्रीक संस्कृती फार भयंकर होती आणि त्याला कदाचित त्याने त्याला रिपोर्ट मिळाला असेल की काही काही लोकांना माहिती पण नाही आहे की आपण कसं आपलं शरीर शुद्ध राखावं म्हणून, म्हणून त्याबद्दल तो त्यांना पुढच्या ह्याच्यात सांगणार आहे. पुढच्या ह्याच्यात आपलं लास्ट असणार, म्हणून आपण जास्त करून प्रभूच्या पुन्हा येण्याचं जे शिक्षण आहे त्याकडे लक्ष देणार आहोत. पण प्रार्थना करूया. आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या सानिध्यात येतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू जे कार्य आरंभितोस ते पूर्णतेस पण नेतोस, आणि तुझे जे निवडलेले लोक आहेस त्याच्यापैकी एकही तू गमावणार नाहीस असं तू म्हटलेलं आहेस. आणि आमच्या बाजूने देवापा तू आम्हाला इच्छा करण्याची शक्ती आणि मन देखील देतोस आणि आम्हाला पवित्रतेस वाढवतोस. आणि जेव्हा आम्ही कोलमडाच्या स्थितीत येतो तेव्हा तू आम्हाला सावरून धरू शकतोस तुझ्या वचनाद्वारे. देवापा आम्ही जो मोह आणि निराश करणारा आमचा शत्रू आहे त्याला तोंड देऊ शकतो तुझ्या सामर्थ्यात, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि ह्या लोकांचं उदाहरण जे आमच्या समोर आज आलेलं आहे की ते कोणचीही परिस्थिती आली तरी त्यांनी त्यांचा विश्वास आणि प्रीती हे खरं ख्रिस्ती जीवन सोडलेलं नाही देवाप्पा. आमचं आत्मपरीक्षण आम्हाला करू दे देवाप्पा, आम्हाला खरंच तुझ्या सामर्थ्याची गरज आहे. ही नवी निर्मिती देवाप्पा पुनर्जीवित आमच्या जीवनामध्ये कर, म्हणून आम्ही एका नवी निर्मितीप्रमाणे चालावं देवाप्पा आणि परिपूर्ण प्रीतीमध्ये होत जावं आणि पवित्रतेत परिपूर्ण होत जावं. आणि देवाप्पा येशू जेव्हा तू पुन्हा येशील, काय सुंदर आशा आम्हाला दिली की आम्ही एका क्षणात तुझ्यासारखे बदलले जाऊ, आम्हाला गौरवी शरीर आम्हाला प्राप्त होईल आणि ह्या पापाबद्दलचा झगडा हा समाप्त होईल, कारण तुझ्या परिपूर्ण सानिध्यात आम्ही असू, परिपूर्ण शरीर आमचं असेल आणि कमकुवत पापी शरीर आणि पापी वृत्ती समाप्त तू करशील, कारण तू तुझ्या क्रूस खांबावर पूर्ण विजय मिळवलेला आहेस आमच्यासाठी. आणि पूर्ण गौरव आणि आनंद तुझ्या कृपेद्वारे तू आम्हाला देऊ इच्छितोस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मी प्रार्थना करतो की तू आम्हाला असंच तुझ्या वचनात वाढव आणि तुझ्या वचनाचा उलगडा करत राहा. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जीवनात जिवंत नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. हे हा बायबल सोसायटी आपण घेऊ शकतो हा, कारण दावीद पण स्तोत्रामध्ये ते त्याचं कराराचं नाव आपल्याला दिलं आहे. ते नाव मोशेने विचारलं, हे लोक विचारतील मग मी काय सांगू, मग देव म्हणतो म्हणजे देवाची इच्छा आपण घ्यावं आणि आपण जाणावं ते नाव, म्हणून तो म्हटलं हे हा. पण त्यांच्यामध्ये काय एक मेन फरक आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, कि ते देवाची पहिली निर्मिती येशू ख्रिस्त, या यहोवा आणि येशू समान म्हणजे समान पातळीवर आहे आणि ते तसं मानत नाही. पण इब्री संस्कृतीनुसार देवाचा पुत्र म्हणजे, आता आपण मानव जाती आहोत, आपल्याला जेव्हा पुत्र होतात तेव्हा ते इतर प्राण्यांसारखे नसतात, आपल्या गुणांसारखे सहगुणांचे ते जन्मतात. पण असं नाही आहे की यहोवा पहिला होता आणि मग देवाचा पुत्र जन्मला, कारण मग तो कालावधीमध्ये नंतर येईल. पण इब्री संस्कृतीमध्ये त्याचा पुत्र म्हणजे तो इतका त्याच्या गुणांमध्ये सारखा आहे की त्याच्या सहगुणांचा तो आहे. मग ते फार महत्वाचा सिद्धांत आहे, कारण जर का येशू पूर्णपणे दैवी नाहीये, पहिली निर्मिती आहे, तर मग तो आपल्या पापांचं प्रायश्चित्त कसं करेल, कारण त्याला म्हणजे सर्वज्ञ देवाचीच गरज होती आपल्याला तारण्यासाठी. आणि मग सगळ्या ह्याच्यावर डाऊट येतं, की मग आपल्या पापांचा पूर्ण क्रोध तो कसा शोषून घेईल, कारण तो निर्मितीचे सत्य शेवटी. पण आपल्याला 100% देव हवा होता जो पुनरुत्थित होईल, आपल्या पापांचा क्रोध शोषून घेईल, आणि 100% मनुष्य हवा होता. म्हणून त्याला देव मनुष्य, 100% देव 100% मनुष्य. पण हे लोक ते मानत नाही यहोवा. आणि मग येशूला इथं ती पहिली निर्मिती मायकल गेब्रियल आणि येशू. तर मग त्याच्या पूर्ण तारण कार्यावर डाऊट येतो ना, त्याच्या गौरवावर मग ते एक हल्ला आहे. आणि पहिले योहानामध्ये म्हटलेलं आहे की जर का आपल्याला येशू नाही तर मग आपल्याला देव पण नाही, कारण येशूद्वारेच आपण पित्याकडे जाऊ शकतो. तर मग म्हणून पहिले योहानामध्ये म्हटलेलं आहे की कोणी असे आले तर त्यांना घरामध्येही घेऊ नका, म्हणजे त्यांच्यासंगती संगत ठेवू नका, कारण त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो. दुसरे योहान आणि तिसरे योहान पत्रांमध्ये ते आहे. तर त्यांना ते वॉच टावर वगैरे म्हटले किंवा आपल्याला लगेच समजायला लागलं की यहोवा यहोवा जास्त करतायत. मग म्हणायचं की होय, तोच यहोवा येशू ख्रिस्त म्हणून बनून पृथ्वीवर आला. मग त्यांची रिॲक्शन पाहायची. नाही नाही ते म्हणतात नाही नाही नाही, यहोवा वेगळा आणि येशू.
ते प्रभूभोजन घेत नाहीत ना ते लोक, एक लाख
सगळे असं बोलायला लागलं की त्यांना लगेच घरातून घ्या. बायबल मध्ये कारण लिहिलेलं आहे घरातून आत पण घेऊन. हा, त्यांचं म्हणजे त्या काळामध्ये ते म्हणजे नातं ठेवायचे सगळ्यांसंग. ते हॅलो हॅलो म्हणजे घरात बोलवायचे त्या काळामध्ये. हॅलो म्हणजे आपण कसं रस्त्यावर हॅलो म्हणतो. नाही नाही, आपण मुळावलेलं पाहिजे त्याच्यामुळे. कारण मग आपण बायबल स्टडी करायला पाहिजे ना. पहिले करिंथ 10:11 मध्ये मंडळीला ते दिलेलं आहे, येशूने शिष्यांना भाकर मोडून दिली, हे असं करा असं म्हटलेलं आहे, आज्ञा दिलेली की असं तुम्ही माझ्या आठवणीत करा, स्मरणात हे करा. आणि मग पाऊल मंडळीला लिहित आहे, मंडळी म्हणजे विश्वासणारे, त्यांना लिहित आहे की येशूने अशी भाकर मोडली आणि असं हे दिलेलं आहे. आणि म्हणजे मंडळी ते करायचीच. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलेलं आहे की ते घरोघरी जेव्हा भेटायचे तेव्हा ते प्रभूचा मेज घ्यायचे. तर मग असं हळूहळू ते आपल्याला ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपासून कापायचा प्रयत्न करतात. कारण प्रभू भोजनामध्ये आपल्याला कशाची आठवण येते की हे त्याचं शरीर येशू, म्हणजे ते ब्रेड साक्षात, कॅथलिक लोक म्हणतात तो ब्रेड साक्षात प्रभूचं देहात बदलतो. ते चुकीचं आहे, कारण ह्या स्मरणार्थ तुम्ही करा असं येशू म्हटलं. ते चिन्ह एक प्रतीक आहे. तर मग आपल्या विश्वासणाऱ्यांना ते एक आशीर्, म्हणजे मी असं म्हणत नाही की त्याच्याद्वारे काही कर्म आपल्याला भेटतात, पण नुकते येशूवर मनन केल्यावर आणि त्याच्या क्रूसावर आणि पुनरुत्थानावर मनन केल्यावर नक्कीच आशीर्वाद आपल्याला भेटतात. तर तसंच प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आपण आठवायला पाहिजे की माझं शरीर दंडास पात्र होतं, पण येशूचं शरीर मोडण्यात आलं. त्याचा क्रोध, देवाचा क्रोध परिपूर्ण त्याने शोषला. आणि रक्त सांडल्याशिवाय पापविमोचन होत नाही, म्हणजे रक्त सांडल्यावर जीव जातो प्राण्याचा, तसं येशूचं रक्त सांडून जीव गेला. आणि म्हणून देव मला स्वीकारतो त्या अर्पणाद्वारे. तर ते किती मोठा आशीर्वाद आहे की आपल्याला प्रभूने ते मुद्दाम आपल्याला दिले, कारण विश्वासणाऱ्या या नात्याने आपण विसरतो. आणि ख्रिस्तीपणामध्ये ही मुख्य गोष्ट आहे, आपल्या नजरेसमोर नेहमी असायला पाहिजे. म्हणून काय काय तर दर संडेला काही चर्चेसमध्ये येतात, पण आपल्याला मोकळीक आहे बायबलमध्ये. पण आम्ही आमच्या चर्चमध्ये महिन्यातून एकदा करत असतो. आणि मी एनकरेज करतो विश्वासणाऱ्यांना घेण्यासाठी, कारण आपल्याला अजून मोठी कोणची गोष्ट आठवायला पाहिजे, तीच आपल्या नजरेसमोर नेहमी असायला पाहिजे की
हो.
तो विचार करायचा, बघा इथं मंडळी असं करत आहे आणि हे लोक असं म्हणत आहे.
कोणी योग्य दंडास पात्र ना,
मग कोण योग्य आहे? विश्वासणाऱ्यांमध्ये कोण पाप विरहित आहे? म्हणून त्यावेळेस आपलं आत्मपरीक्षण करायचं. आणि पहिले योहान 1:9 मध्ये लिहिलेलं आहे की जर का आपण आपले पाप पदरी घेतले की देवा हे माझे पाप आहेत, तर तो येशू ख्रिस्त विश्वसनीय व न्यायी आहे. म्हणजे त्याचं कॅरेक्टरच विश्वसनीय आहे आणि न्यायी आहे, म्हणजे तो आपली प्रार्थना ती ऐकणार नाही, असं कधीच करणार नाही की आपल्या पापांपासून आपल्याला शुद्ध करण्यासाठी. तो आपला आता मुख्य याजक आहे. मुख्य याजकाचं काय काम असायचं जुन्या करारामध्ये? जे पतित लोक आहेत ते अर्पण घेऊन जायचे, म्हणायचे देवा बाबा मुख्य याजक आमच्यासाठी मध्यस्थी कर. तर येशू आपला जिवंत देव अनंतकालिक मध्यस्थी आपल्यासाठी करणारा, तर त्याकडं आपल्या पापांचं क्षमा मागायची आणि मग घ्यायचं ते, कारण देवाची आज्ञा आहे ती. तर ते संदर्भ काय आहे की करंथ मंडळीमध्ये ते प्रभू भोजना संगती मेज पण असायचं, म्हणजे जेवण पण असायचं प्रीतिभोजन. तर काही लोक एवढं म्हणजे विश्वासणारे की इतके अशक्त त्यांचं आध्यात्मिक जीवन होतं की तिकडं यायचे आणि सगळ्यांसाठी वाट न पाहता लगेच जेवायला लागायचे आणि इतरांचा विचार न करता पूर्णपणे ते संपून टाकायचे आणि मग इतरांसाठी राहायचं नाही. तर मग पाऊल म्हणतोय की तुम्ही आत्मपरीक्षण कराय, असं तुम्हाला घरं नाही आहेत का? घरी जाऊन अगोदर तुम्ही जेवा आणि मग या, जर का इतकीच भूक लागली असेल तर अयोग्य प्रमाणे घेऊ नका, म्हणजे स्वार्थाने. आणि म्हणजे त्याचं अजून लागू करणं असेल तर की म्हणजे असंच पापामध्ये तुम्ही जगत आहात आणि मग ते घेता, तर आत्मपरीक्षण करा. तर विश्वासणारा जो आहे तो परिपूर्ण नसतो. सकाळी कदाचित भांडण झालेलं असतं, कदाचित काहीतरी त्याने राग केला असत, पण येशू विश्वसनीय. जेव्हा आपण मान्य करतो, आपण कबूल करतो की येशू हे माझे पाप आहेत, मला तू क्षमा कर, कारण माझ्या कर्मावर डिपेंड नाहीये, तुझ्या क्रूसखांबावर माझं तारण डिपेंड आहे, मला तू शुद्ध कर, मग तू विश्वसनीय आपल्याला शुद्ध करण्यासाठी, आणि मग आपण घेऊ शकतो.